ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
उस्तराच्या रकमात 14 दिवसाच्या आत देणं बंधनकारक. सध्या राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखाने ऊस बिलाची रक्कम 15 आठवड्या निहाय देतात. म्हणजे दिनांक 1 ते 15 या पहिल्या 15 आठवड्याची रक्कम दिनांक 28 ते 30 तारखेपर्यंत दिली जाते. दिनांक 16 ते 31 या कालावधीतील रक्कम पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देण्यात येते. या प्रचलित पद्धतीमुळं अनेक ऊस पुरवठादारांना त्यांच्या ऊसाची रक्कम जवळपास 20 ते 30 दिवस उशिरानं मिळते. हा उशीर टाळण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केल्याच्या 14 दिवसांच्या आत ऊस दराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणं बंधनकारक असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की 15व्या दिवसापासून रक्कम जमा होईपर्यंत विलंबित कालावधीसाठी 15% व्याजाची रक्कम खात्यात जमा करणं कारखान्यांना बंधनकारक आहे. साखर कारखान्यांनी गाळप हंगामातील ऊस बिलाची रक्कम वेळेत देण्यासाठी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये 14 दिवसांच्या आतील कालावधी निश्चित करावा आणि त्याप्रमाणे मालतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेकडे कर्ज उचलीची मागणी करावी. कारखान्याकडील उत्पादित साखर वित्तीय संस्था लीड बँकेस तारण देऊन बँक खात्यावर कर्ज रक्कम FRP देण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. FRP देण्याच्या प्रचलित पद्धतीमुळं ऊसाची रक्कम शेतकऱ्यांना उशिरा मिळते. त्यामुळं ऊस आदेश 1966 कलम 3 आणि कलम 3 अ मधील तरतुदींचा भंग होतो आणि पर्यायानं ऊस पुरवठादारांकडून व्याजाची मागणी होते. राज्यातील काही साखर कारखाने दर 15 दिवसानंतर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम न देता प्रत्येक 7 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी बँकेकडून कर्ज प्राप्त करून घेतात. त्या आधारे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम देणं शक्य होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.